शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभ्यं सुरेशं विश्वाधारं गगनासदृशं मेघवर्णं सुभागं लक्ष्मीकांतं कमलं